विविध भारती पुणे, पूजा दीक्षित सादर करीत आहे पुणे वृत्तांत. दीपावलीच्या चैतन्य पर्वाचा उत्साह पुण्यात सर्वत्र दिसत असून अनेक ठिकाणी दीपोत्सव, दिवाळी पहाट यासारखे सांस्कृतिक सांगीतिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर वंचित गरजू कष्टकरी लोकांसाठी फराळ कपडे वाटप यासारखे सामाजिक उपक्रम आयोजित केले जात आहेत. घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात दिवाळी फराळाचे कार्यक्रमही सुरू आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं आज झालेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमात जवळजवळ 600 विद्यार्थ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. आपल्या घरापासून दूर राहणारे जे विद्यार्थी दिवाळीत घरी जाऊ शकत नाहीत त्यांना घराची आणि दिवाळीच्या आनंदाची उणीव भासू नये या उद्देशानं विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि विद्यार्थी वसतिगृहानं या दिवाळी फराळाचं आयोजन केलं होतं. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यावेळी उपस्थित होते. दरम्यान दिवाळी सणाच्या काळात प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणारा पर्यावरणीय आणि आरोग्याचा धोका लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागानं हा सण जबाबदारीनं साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. पर्यावरणपूरक दिवाळी, स्वच्छ शहराची दिवाळी हा संदेश देत महानगरपालिका विविध जनजागृतीपर उपक्रम राबवत आहे. रुग्ण हक्क परिषद आणि पुणे महानगरपालिकेनं विविध संस्थांच्या सहकार्यानं पहिल्या आरोग्य साहित्य संमेलनाचं आयोजन पुण्यात केलं होतं. काल या संमेलनाचं उद्घाटन झालं. बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ स्मिता आणि डॉ रवींद्र कोल्हे यांना पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात काम करताना अनेक आव्हानं येतात, मात्र तरीही तिथल्या बालक, माता आणि अन्य रुग्णांना उपचार देण्यासाठी आम्ही दोघे काम करत आहोत. राज्यातल्या तरुणांनी पुढे येऊन ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेला सक्षम करावं असं प्रतिपादन डॉ रवींद्र कोल्हे यांनी यावेळी केलं. यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1,00,000 रुपयांचा धनादेश रामेश्वर नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या बुलंद स्वरांच्या आठवणी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरांच्या स्मृती आणि ज्येष्ठ राजनीतिज्ञ कवी अटलबिहारी वाजपेयींची समर्थ शब्दकळा यांचा त्रिवेणी संगम काल सायंकाळी पुणेकरांनी अनुभवला. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील संकुलातल्या मोडक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील मुला मुलींसाठी सहाय्यता निधी उभारण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लक्ष्मीपूजनानिमित्त पुणे मेट्रो प्रशासनानं मेट्रो सेवेत तात्पुरता बदल केला आहे. त्यानुसार उद्या मंगळवारी मेट्रो सेवा सकाळी 6 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत मेट्रो सेवा बंद राहील. मात्र बुधवारपासून मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील अशी माहिती मेट्रो प्रशासनानं दिली आहे. पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील पात्र शिक्षक आणि पदवीधर नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवण्यासाठी आपली नावं मतदार यादीत नोंदवावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे. जगद्गुरू संत तुकोबांचं दर्शन घेऊन रोहित पवारांनी उपोषणाला सुरुवात केली. भारतीय बालरोग शैक्षणिक संस्थेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीनं देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्यातील बालरोग तज्ज्ञ डॉ शरद अगरखेडकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला. अगरखेडकर यांच्या 27 वर्षाच्या बालरोग निदान, लस संशोधन आणि शैक्षणिक योगदानाच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ मनोज झारटे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र हॉकी संघटनेच्या वतीनं नेहरूनगर इथल्या मेजर ध्यानचंद मैदानावर राज्यस्तरीय एमजे करंडक हॉकी स्पर्धा आज पार पडली. या स्पर्धेत मध्य रेल्वे संघानं अजिंक्यपद पटकावलं. मध्य रेल्वे संघानं 4-2 अशा फरकानं बालेवाडी क्रीडा प्रबोधिनी संघाचा पराभव केला. मुंबई ट्रेनिंग संघानं तिसरं स्थान राखलं. मध्य रेल्वेचं सुंदर सिंग यांना सर्वोत्तम खेळाडू आणि जीवन शिंदे यांना सर्वोत्तम गोलरक्षक हा किताब देण्यात आला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 32 तर किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या तापमान साधारण आजच्याप्रमाणेच असेल, तसंच दुपारनंतर हलक्या पावसाचाही अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.